सादर करते शाहीर बारकू फाले आणि पारखी आईनवाडी तालुका शाववाडी जिल्हा कोल्हापूर जावायाची फटफजीती तुमच्या समोर लावणी सादर होत आहे फाले आणि पारखी फाले आणि पारखी सासरवाडीला जावई पाहुणा एकदम आनंदात गेलेला आहे माऊली आणि सासूबाईनं दारामध्ये जावयाला बघतात सासूबाईचा गगनात आनंद भावेन असा झाला जावयाला आत बोलवलं आणि सासूबाई पुढे काय करत आहे पा चला बरोबरीचा स्वयंपाक केला आंब्या मोहराचा केला भात केला या भात आतमध्ये येऊन बसतात माऊली सासूबाईनं आंब्या मोहराचा भात केला आणि कोंबडीचं कालवण लाडक्या जावयासाठी केलं माऊली कोंबडीच्या कालवणाला रुची आतोनात होती परत जावयाला सासूबाई काय म्हणत आहे पहा लाडक्या जावयाला पाठ मानिला देवा लाडक्या जावयाला पाठ मांडिला लाडक्या जावयाला पाठ मांडून सासूबाई म्हणत आहे अहो जावई बापू या पाठावरती बसा आणि जेवण करा पहा जावई काय करत आहे पहा लाडक्या जावयाला पाठ मांडिला लाडक्या जावयाला पाठ मांडिला आतल्या कनात माऊली आतल्या कनात जी आतल्या कनात माऊली आतल्या कनात लाडक्या जावयाला पाठ मांडला आतल्या कनात माऊली आतल्या कनात री बसला जावया वया बोलतो आपल्या मोठे बहले वय वय नाही गे सासूबाईनं जावयाला जेवण पद्धतीचं केलं चांगल्या पद्धतीचं करतात बघा किती सासूबाई प्रेमळ होती माऊली कोंबडीचं कालवण केलं जावयाला आतल्या खानात पाठ मांडला आपल्या घनात पाठ मानतात, जावई आपल्या मोठेपणात सासूबाईला काय म्हणत आहे पहा। चढवल्या कशे वो मामी ठावे लाई, कशे वो मामी ठावे नाही, कशे वो मामी ठावे नाही, तुम्ही केला कसा घात मामी केला कसा घात, यावं कोंबडीचे कालवणी सामी नाही खात। मी हे कोंबडीचं कालवण मी खात नाही आणि तुम्ही माझा बोलवून कसा काय घात केला हो मामी, तो विषय मामीच्या मनाला झटका दिला मामीला। आओ म्हणली जावळ बापू, हे जर मला माहिती असत तर मी कशाला कोंबडी कापली असती। जावाई मोठे फणात काय म्हणत आहे पहा। आधी उचलावी घाण, आधी उचलावी घाण, आधी उचलावी घाण, आधी उचलावी घाण, कशाला वाढली आता जात, वाढली आता जात, वाढली आता जात, अरे जेव्हा सासूबाई हात घालती दह्याच्या मठात, जावायाला सासूबाई सांगत आहे जावाई बापू नाही दिसान माझ्या घरी आला आणि मी कोंबडीच कालवण तुम्हाला केलं। देवा जावायानं सांगितलंय मामी या माझ्या पुढेत एवढी घाण उचला, अगो मी मालकरी जावाई आहे पहा जावायची तरा। त्यावेळी सासूबाईनं काय केलं असत, दह्याच्या मठामध्ये हात घालून दही जावायला वाढलं आणि पुढे कविता काय म्हणतंय पहा। दया संगे मग जावाई जेवतो, दया संगे मग जावाई जेवतो, ऐका त्याची माते हा, त्याची मात जावायाची ऐका त्याची ही मात, त्याव कोंबडीच्या सरळचे काय होते ताटात, त्यावेळी त्या सासूबाईनं दही वाढताच मावली त्या जावायाची गमत काय झाली बघा, त्याच ताटामध्ये थोडीच थोडस त्या कोंबडीच्या कालवणाचं थेंब राहिलं होत आणि त्या ताटामध्ये दही घालतात त्या जावायानं ते दही चाटताना त्या कोंबडीचा रश्याचा थेंब त्याला तोंडाला लागल्यानंतर जावायाची जीव सळसळली। पुढे कथानं काय म्हणतंय पहा। जेवता जेवता जावाई बुवाचा माऊली, जेवता जेवता जावाई बुवाचा, जेवता जेवता जावाई बुवाचा, पडला त्यावर हात, पडला त्यावर हात, पडला त्यावर हात, पडला त्यावर हात, आणि म्हणी तो माळकरी आहे मी माळकरी, आणि सासूबाईला मोठ्यापणात सांगत जावई सुटलेलो त्यावेळी काही त्या कोंबडीचं थेंब त्या ताटामध्ये साठलेलं ते एका बाजूला त्याच्या हाताला लागलं आणि त्याची जीभ शिवशिवली हो पावली शिवशिवल्यानंतर आता बोलतोय जर परत जर मागावं तर यात हलकडपणा किती आहे माऊली म्हणून जावाई पुढे काय करत आहे पहा परत कसे मागावे परत कसे मागावे हलकडपणा हाय यात अव हाय यात आणि कशी मारली झक आता जर ते सासूबाईला परत कोंबडीचं कालवण जर मागितलं तर माझी काय खैर नाही माऊली त्यावेळी त्या जावयानं काय केलं तडातड तडातड आपल्या तोंडात मारून घ्यायला लागला पहिलीच म्हणला झग मारली त्यावेळी जावयाला रात्रभर झोप येईना हो बघा जावाई पुढे काय करताय बोला रात्री त्याला झोपत नाही रात्री त्याला झोपत नाही विचार करी मनात हा विचार करतोय मनात जावई करतोय मनात मसाला कुठलेला उखळतच ठेवला असणार रात्रभर जावायला झोप नाही माऊली रात्रभर झोप नाही त्यावेळी जावयानं रात्रीचं काय केलं पहा चला तसाच उठला धडपडून देवा तसाच उठला धडपडून उकळले चापची अंधारात माऊली चापची अंधारात चापची अंधारात माऊली चापची अंधारात मिळता उकळ हाताला चाटी चाटी ते महते वय वय झाली किती जावई नालाय काय बघा पहिला पुढेच जेवण वाढलेलं कोंबडीचा रस्ता त्यानं खाला नाही बघा कलियुगाची फोन काय म्हणत आहे त्यावेळी कोंबडीचा रस्ता न खाता त्या उखळाची म्हणला जर सासूबाईनं येऊ मसाला जर कुठला असेल तर ते उखळातच असेल म्हणून रात्रीचं चापचत 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 अंधारात त्या उखळाकडे गेलं तो जावाई आणि तो उखळ चाटू लागला जावाई पुढे काय करताय पा कविता वरी दोन्ही बाजूला दोन्ही हात दोन्ही बाजूला दोन्ही हात दोन्ही वो हात बसला उकळ चाटी तंबू लागली अडकली बसला उकळ चाटी तंबू त्याच्या अडकली मसाल्यात आणि उखळ चाटतंय. जावई उखळ म्हटला जेवढा मसाला उखळत असेल तेवढा चाटून गायला. आणि उखळ चाटता चाटता त्या भादराची गमत काय झाली माऊली, आवो चाटता चाटता मुंडकं अडकलं त्या उखळामध्ये जाऊन त्या जावयाच मुंडकं अडकलं. पुढे जावई काय करतोय पहा. झाली कुचमा कुचम भादराची, झाली कुचमा कुचम भादराची. ऐका जरा मात है जावयाची, ऐका जरा मात, ऐका जरा मात है जावयाची, ऐका जरा मात. सुटका व्हावी म्हणून झटका मारलाय जोर हात. वाटा त्या जावयाला सासूबाईच्या घरात पत्करायला लागलाय. बघा म्हटलं आता हे मुकळ निघत नाही, आवो भरपूर कुचावलं जावई. आणि काय केलं म्हटलं आता एक झटका मारून बघूया मुकळ निघतंय का नाही. आवो एक झटका जोरात मारल्याबरोबर काय झालं असेल, मुळा साईत मुकळ अडकली, मुळाचा इथं उकळ अडकले. आठवल्या त्याच्या घटस्थानात आहे माऊली, त्याच्या घटस्थानात आहे, त्याच्या घटस्थानात आहे माऊली, त्याच्या घटस्थानात आहे. म्हणे बळकडीचे काम सापडलो, सापडलो मोठ्यात. म्हणे बळकडीचे काम असा मी सापडलो मोठ्यात. त्यावेळी तो जावाई एकदम मोक्यात सापडल्यासारखा झाला. मोक्यात सापडल्यासारखा झाल्यानंतर आता बोलला कुठे जायचो, बोलला आता माझी फटफजीत इथंच हो झाली. आणि तो उखळ मानेमध्ये घेऊन जावाई काय करताय पहा. तसेच उखळ घेऊन पळत सुटला, सुटलाय रानात जावाई, सुटलाय रानात. पडता दिल्लीची गाठ तिला जोडी दोन्ही हात. वय वय दाजी गे दाजी गे दाजी दाजी गे दाजी. तेल विकणारी बाई त्याला रानामध्ये गावली. भेटल्यानंतर तिला त्यानं दोन्ही हात जोडलं. आवो मावशी अक्का, आवो ताई, माझी एवढी सुटका करा. त्या तेलीनं पुढे काय करत आहे पहा. देवा तेलीने तेल सोडले, देवा देवा तेलीने तेल सोडले, देवा तेलीने तेल सोडले. त्याच्या घटस्थानात आहे माऊली, त्याच्या घटस्थानात आहे. झाली बाजाराची सुटका उकळ निघाली फळात. वय वय झाली गे झाली गे झाली गे झाली सुटका बाजाराची उकळ निघाली फळात. वय वय झाली गे झाली गे झाली गे. त्या माऊलीनं त्या जावयाची हालत बघून तेलाच हेम त्याच्या गंडस्थानामध्ये सोडलं माऊली. त्यावेळी ते उखळ एका फळात निघून बाहेर आलं आणि त्या भादराची सुटका झाली पहा. परंतु जावयाला माहिती नव्हतं पुढे काय होणार आहे. चला उकळ घेऊन आला देवीने, उकळ घेऊन आला देवीने सासूच्या अंगणात माऊली, सासूच्या अंगणात ठेवले सासूच्या अंगणात. म्हणे चोराने उकळ चोरीले झोपेच्या अंमलात, वय वय नाडी गे नाडी गे नाडी गे नाडी गे. बघा तो बाकर सासूबाईला काय सांगत आहे. जावयाला विचारलं सासूबाईना, अहो ये उकळ कुठं आणलं सा? अहो म्हणला सासूबाई तुम्हाला काय सांगू, म्हणला रात्रीच्या 12 वाजता चोरानी उखळ चोरून नेलत. जावयानं काय सांगितलं सासूबाईला, अहो रात्रीच्या 12 टायमाला तुमच्या घरात चोरी झाली आणि हे उखळ तुमचं चोरानी चोरून नेलत. चोरानी चोरून नेतात त्या चोराचा मी पाठलाग केला, ते उखळ आणले आता परत तुमच्या घरात आलोय. पुढे कथानं काय म्हणताय पहा. केला त्याचा पाठ लागे चोरांचे, आव पाडून या जात चोरांचे पाडून या जात. आलो उकळ घेऊन बोले मोठे फणात, माऊली त्या जावयाची काय गत झाली बघा. अहो म्हणला मामी तुम्हाला काय सांगू, म्हणला रात्रीच्या 12 वाजता तुमचं उकळ चोरून चोरांनी नेलं, रात्रभर म्हणला मला झोप नाही, त्या चोरांचे दात पाडून म्हणला उकळ घेऊन परत तुमच्या अंगणात ठेवण्यासाठी आलो. आणि परत त्या जावयाची फटफजीती कशी झाली बघा. त्याला विकाया तेली नाली, त्याला विकाया वो तेली नाली, म्हणजे कोणती लीन, जे उखळ जावयाच सोडवलेली ती. त्याला विकाया वो तेली नाली त्याच गावात हात, त्याच गावात त्याच गावात केव्हा जावयाची झाली भजी ती रंग राहवात. माऊली सांगितलं हो सर्व्या गावात सांगितलं, हे जावई लई चापट आहे. म्हणलं पहिला म्हणला माळकरी आहे, नंतर कोंबडीच थेंब पडलेलं त्याला केस लागली, आणि जावई सासूच उकळ त्याच्या गंडसरात बसलेलं मी सोडवलं. त्या तिन्हीनं गावात येऊन सगळी अफवा पसरली माऊली. त्यावेळी सगळ्या पोरांनी गावानं तिची चेष्टा रंग रावा तिची फजिती उडवून टाकली. केली फट फजिती पुरीनी, केली फट फजिती पोरानी, शरमला मैनात जावई शरमला मैनात. कवी गोपाळ सखाराम म्हणे काळे तोंडे का या ठिकाणी जावयाची फटफजी त्याच्या रीतीने झाली। या ठिकाणी कवित्व समाप्त होत आहे। गोलकी पट्टू सुरेश कांडगावकर, ऑर्गन मास्टर सकाराम शेनवडेकर आणि कोरस शंकर फडतडे वारूर, अरुण कुंभार यांच्या आशीर्वादाने हा छंद चाललाय। आशीर्वाद असावा। कोल्हापूर जिल्हा माहिती सर्वाला। कोल्हापूर जिल्हा माहिती सर्वाला शवाडी तालुका शे ठिकाणी आला। भैरी देवीची कृपा ये प्रसाद केड्याला। शाहीर बारकुरा उभा ले गा तो आशीर्वाद मदला।